आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 11व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित योग संगमात नोंदणी करणाऱ्यांची संख्या 10 लाखांच्या वर. सर्वत्र उद्या साजरा होणाऱ्या योग दिनाचा उत्साह. नागपूरच्या यशवंत स्टेडियम मैदानावर मुख्य कार्यक्रम होणार. सौर कृषी पंपांच्या समस्या सोडवण्यासाठी महावितरणचा पुढाकार. शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध. आणि पंढरपूर आषाढी एकादशी सोहळ्यासाठी मध्य रेल्वेतर्फे नागपूर मिरज दरम्यान 4 विशेष गाड्या. 11वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होणार आहे. योग दिनाची यंदाची संकल्पना एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग ही असून जी वैयक्तिक आरोग्य आणि जागतिक शाश्वततेला जोडते. आयुष्य मंत्रालयानं विशाखापट्टणम इथं आयोजित केलेल्या मुख्य समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी योग प्रात्यक्षिक सादर करतील. सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं देशभरातील 100 पर्यटनस्थळांवर योग दिन साजरा करण्यात येणार आहे. 11वा आंतरराष्ट्रीय योग दिन उद्या 21 जूनला साजरा होतोय. आयुष मंत्रालयानं विशाखापट्टणम इथं आयोजित केलेल्या मुख्य समारंभात पंतप्रधान भाग घेतील. सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं देशभरातील 100 पर्यटनस्थळांवर योग दिन आयोजित करण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगर इथं योग दिनाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम उद्या सकाळी बीबी का मकबरा परिसरात होईल. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी योग ही एक जीवनशैली आहे असं सांगत योगाभ्यासाचा दैनंदिन जीवनात समावेश करण्याचं आवाहन केलं.
आयुष मंत्रालयाच्या वतीने मी आवाहन करतो की योगाला आपल्या जीवनाचा हिस्सा बनवा. आपल्या कुटुंबासोबत समाजासोबत योगाचा आनंद घ्या आणि पंतप्रधानांच्या फिट इंडिया आणि निरोगी भारत या संकल्पनाला साकार करूया. चला योगाच्या या यात्रेत सहभागी होऊन निरोगी आणि सशक्त भारत घडूया.
दरम्यान उद्याच्या विशाल योग संगम कार्यक्रमासाठी देश विदेशातून नोंदणी करणाऱ्या योग अभ्यासकांची संख्या 10 लाखांवर गेली आहे. पतंजली योगपीठ हरिद्वारच्या अंतर्गत पतंजली योग समिती नागपूर जिल्ह्याच्या वतीनं 21 जून रोजी ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालय क्रीडा चौक हनुमाननगर इथं आंतरराष्ट्रीय योग दिवसाचं आयोजन पद्मश्री डॉ विलास डांगरे अध्यक्ष श्री नरकेसरी प्रकाशन यांच्या प्रमुख उपस्थितीत 21 जून रोजी सकाळी 5:30 ते 8 पर्यंतच्या कालावधीत आंतरराष्ट्रीय योग दिवसाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राव यशपालजी मुख्य संरक्षक भारत स्वाभिमान ट्रस्ट महाराष्ट्र पूर्व हे राहतील. विशेष अतिथी स्नेहलता आर्य चंद्रशेखर खानखोजे प्रदीप काटेकर प्राचार्या शारदा नायडू यांची उपस्थिती राहील. व्हीएमबी कॉलेज नागपूरच्या गृह अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ सीमा पांडे यांनी योग आणि आहारामुळे मिळणाऱ्या सुदृढ जीवनावर आकाशवाणीसोबत संवाद साधला.
योग ही केवळ एक व्यायामाची पद्धत नसून ती एक जीवनशैली आहे. योगाभ्यासामुळे शरीराची लवचिकता स्नायूंची ताकद श्वसनसंस्थेची कार्यक्षमता आणि मानसिक स्थैर्य वाढते. ध्यान आणि प्राणायाम यामुळे तणाव चिंता आणि नैराश्य दूर होतात ज्यामुळे मनशांती आणि एकाग्रता मिळते. योग आणि आहार हे एकमेकांशी पूरक आहेत. हे दोन्ही निरोगी जीवनाचे दोन महत्वाचे आधारस्तंभ आहेत. अनेक संशोधनांनी हे सिद्ध केले आहे की जीवनशैली विषयक आजारांच्या प्रतिबंधासाठी आणि उपचारासाठी योग आणि संतुलित आहार हे दोन्ही अत्यंत परिणाम कारक आहेत. हे नियमितपणे जीवनशैलीत समाविष्ट केल्यास केवळ आजारांपासून संरक्षण होत नाही तर संपूर्ण आरोग्य आणि आयुष्यमान सुधारते. म्हणूनच नित्य नियमाने योग करा आणि संतुलित आहार घ्या.
दरम्यान आज नागपूर आकाशवाणीमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगाचा दैनंदिन जीवनात अंतर्भाव करण्याबाबत शपथ घेण्यात आली. यावेळी अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशभरात विविध संस्था आणि संघटनाही सामूहिक योग प्रात्यक्षिकं सादर करणार आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या उद्या योगदिनी पुण्यात मुक्कामी आहेत. यानिमित्तानं राज्य सरकारच्या पुढाकारानं भव्य वारकरी भक्तियोग उपक्रम आयोजित करण्यात आलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या उपक्रमात वारकरी विद्यार्थी योग अभ्यासक असे साधारण 10 लाख लोक योग साधना करतील.
कुछ लोग सोचते हैं योग के लिए फ्लेक्सिबिलिटी चाहिए, लेकिन फ्लेक्सिबिलिटी तो सोच में होनी चाहिए ना, ना कोई बंधन ना कोई बॉडी टाइप. बचपन हो या पचपन, व्हील चेयर हो या वर्क फ्रॉम होम, योग सबका हक है.
योग जीवन से जब जुड़ता है एक सहज क्रिया बन जाता है तो वो प्रतिपल उसका बेनिफिट देता रहता है.
आइए इस 21 जून हम सब हिस्सा बने अंतर्राष्ट्रीय योग दिवस का और करें स्ट्रेच एंड चिल योग के साथ.
दरवर्षी 21 जून रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक योग दिनाच्या पार्श्वभूमीवर एक पृथ्वी आरोग्यासाठी योग या संकल्पनेखाली संयोग 2025 या विशेष कार्यक्रमाचं आयोजन नुकतंच नेहरूनगर झोन सक्करदरा नागपूर इथं करण्यात आलं. हा कार्यक्रम आयुष मंत्रालय केंद्रीय योग आणि निसर्गोपचार संशोधन परिषद सूर्या फाउंडेशन आणि इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला. जागतिक योग दिनानिमित्त नागपूर महानगरपालिका, जिल्हा प्रशासन नागपूर आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने उद्या 21 जून रोजी सकाळी 6 वाजता धनतोली स्थित यशवंत स्टेडियम इथं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांच्यासह इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहतील.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राज्यात विविध योजनांमध्ये बसविण्यात आलेल्या एकूण सौर कृषी पंपांची संख्या 5,65,000 पोहोचली असून महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. आणखी 5,00,000 सौर कृषी पंप बसविण्यात येणार आहेत. सौर कृषी पंप बसविल्यानंतर त्यात काही बिघाड होण्याच्या तक्रारींचं निराकरण करण्यासाठी महावितरणनं पुढाकार घेतला असून शेतकऱ्यांना घर बसल्या फोनवरून अथवा ऑनलाईन तक्रार करता येईल अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी या सुविधांचा लाभ घ्यावा असं आवाहन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केलं आहे. सौर कृषी पंप बसविल्यानंतर पंप चालत नसणं, सौर पॅनलची नासधूस होणं, सौर ऊर्जा संच काम करत नाहीत, सौर पॅनल्सची किंवा पंपाची चोरी होणं अथवा पंपातून कमी दाबानं पाणी येणं अशा विविध तक्रारी शेतकरी करू शकतील. सौर कृषी पंप संचाचा विमा उतरवण्यात आलाय. नागपूर महानगरपालिकेच्या मंगळवारी झोनतर्फे वॉर्ड क्रमांक 58 मधील नागरिकांकरता मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी 21 आणि 22 जून अर्थात उद्या आणि परवा असं 2 दिवसांचं शिबिर आयोजित करण्यात आलंय. जरीपटका भागातील साई वसंतशाह चौकात सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संधीचा वॉर्डातील करदात्यांनी फायदा घ्यावा असं आवाहन महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागातर्फे करण्यात आलंय. संयुक्त राष्ट्रांतर्फे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आज साजरं होत असलं तरी भारताच्या मातीत हजारो वर्षांपासून सहकाराची भावना आहे. विश्वकल्याणाची भावना भारताच्या नसानसात आहे आणि हाच सहकाराचा मंत्र आहे असं प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज केलं. आंतरराष्ट्रीय सहकार्य वर्षाच्या निमित्तानं आयोजित राष्ट्रीय परिसंवादात ते आज मुंबईत बोलत होते. छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये आज झालेल्या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार झाली आहे. कांकेर जिल्ह्यात आमाटोला आणि कालपर परिसरात नक्षलवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा राखीव रक्षक दल आणि सीमा सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकानं ही कारवाई केली असून आजूबाजूच्या परिसरात शोध मोहीम सुरू आहे. राज्यातील विविध शैक्षणिक संस्था आणि संघटनांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळानं शिक्षण संस्थांच्या मागण्यांकडे शासन हेतुपुरस्सर सातत्यानं दुर्लक्ष करत असल्यामुळे येत्या 23 जून 2025 पासून शाळा सुरू न करण्याचा ठाम निर्णय घेतलाय. या निर्णयाची माहिती महामंडळाचे सरकार्यवाह रवींद्र फडणीस यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. नवीन शैक्षणिक सत्रात विदर्भातील शाळा सोमवार 23 जूनपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला परंतु शिक्षण संस्था महामंडळाच्या शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेतला असून यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे आधीच कळविण्यात आलंय असंही रवींद्र फडणवीस म्हणाले. धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानाअंतर्गत यवतमाळच्या पुसद तालुक्यातील हर्षी इथं विशेष जनजागृती कार्यक्रम आणि शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या दोन शिबिरात एकूण 139 नागरिकांना विविध प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं. हर्षी येथील शिबिराचं उद्घाटन पुसद तहसीलदार महादेव जोरवार आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पुसदचे प्रकल्प अधिकारी अमोल मेतकर यांच्या हस्ते झालं. अमरावतीच्या भारतीय जनसंचार संस्थामध्ये मराठी पत्रकारिता डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या रिक्त जागांसाठी मंगळवार 24 जून रोजी थेट प्रवेश फेरी घेण्यात येणार आहे. प्रवेश अर्ज गुगल फॉर्मद्वारे किंवा अमरावती कार्यालयात येऊन भरता येईल. पुढील महिन्यात 6 जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी होणार आहे. यानिमित्त पंढरपूर इथं होणाऱ्या सोहळ्यादरम्यान यात्रेकरूंची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे नागपूर आणि मिरज दरम्यान 4 विशेष गाड्या गाडी क्रमांक 01205 आणि 01206 चालवण्यात येतील. या गाड्या ट्रेन ऑन डिमांड योजनेअंतर्गत चालवण्यात येतील. या दरम्यान अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव आणि मनमाड इथं ही गाडी थांबे घेईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 11व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित योगसंगमात नोंदणी करणाऱ्यांची संख्या 10 लाखांच्या वर आणि पंढरपूर आषाढी एकादशी सोहळ्यामध्ये मध्य रेल्वेतर्फे नागपूर मिरज दरम्यान 4 विशेष गाड्या. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण थोड्याच वेळात 6:15 वाजून विविध भारतीवरून ऐकू शकाल. नमस्कार.